नमस्कार जी, फाइनेंशियल कंस्ट्रक्शन कंपनी से अभय बोलतोय. सर, आमचा आज एक इव्हेंट होतो ऑप्शन अनलिमिटेड नावाचा, त्या ठिकाणी तुम्हाला कॉल केला सर. आम्ही आमच्या इव्हेंट मध्ये ऑप्शन अनलिमिटेड 2020 नावाचा इव्हेंट आहे सर आमचा. त्या इव्हेंट मध्ये आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सर, त्या प्रॉपर्टीचं एक्झिबिशन होणार आहे आणि त्याच्या तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीचे डिटेल दिले जाईल सर. सर, तुम्ही कुठल्या प्रॉपर्टीचा इव्हेंट लावून बुक केली सर, तर त्यावर तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंट भेटतील सर. हा इव्हेंट आमचा डेक्कनमध्ये होतोय सर, प्रभात रोडला. आमचं जेएसएसून ऑफिस आहे, हेड ऑफिस तिकडे होणार आहे. आज आणि उद्या म्हणजे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत असा टायमिंग असणार आहे सर. आणि जर समजा तुम्हाला यायचं असेल आणि तुम्हाला जर कॅब वगैरे टाकली पाहिजे तर आम्ही कॅब पण प्रोव्हाइड करतोय सर. तुम्ही येऊ शकता का सर? मग अजूरला, सॉरी ब्लूरला. ओके ओके सर, तुम्ही तिकडं ब्लूरला आले होते ना? तुम्हाला तिकडे कुठली प्रॉपर्टी आवडली का सर? ओके ओके ओके, चालेल सर. तुमचं कोणत्या सरांशी बोलणं सर, मला समजून घ्या सर. यांचं नाव बरं, नाही नाही काही प्रॉब्लेम नाही सर, मला फक्त कन्फर्म करायचं होतं सर. काही ओके ओके, नाही 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 तसं काही नाही सर, चालू वापर. तुमचं बोलणं झालंय सर तुमच्या सरांशी, मग काय विषय नाही, दोन दर्जाबद्दल सगळं होईल सर. तुमचं तुम्हाला सगळं ऑफर भेटतील तिकडचं. ओके, धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. तुमचं रेस्ट शुभ सर. थँक्यू सर.